नमस्कार, माझं नाव मोहन कर्णिक. माझं पुस्तक साठवणींचा कोलाज यातील एक प्रकरण खंडू रांगणेकर ते मी आता आपल्यासमोर सादर करतो आहे. असे ऐकून आहे की अनेक दशकांपूर्वी एका मातेची सलग 5 वेळा जन्मल्या बाळे दगावायची. यामुळे त्या मातेला जबरदस्त धक्का बसला होता आणि ती ओक्साबोक्शी रडत होती. पण तिने हार मानली नाही आणि पुढच्या वेळी जेजुरीच्या खंडेरायाला नवस केला की जर मला मुलगा झाला तर मी नक्की त्याला आपल्या चरणी माथा टेकवायला घेऊन येईन. खंडेरायाने त्या मातेचा नवस पूर्ण केला आणि तिच्या पदरात एक छानसा मुलगा घातला. खंडेरायाचा प्रसाद म्हणून त्या मातेने आपल्या 6व्या मुलाचे नावच खंडेराव असे ठेवले. बघता बघता तो मुलगा 4-4.5 वर्षांचा झाला. सारे काही ठीक चाललेले असताना अचानक गॅस्ट्रोची साथ आली आणि सर्वत्र औषधोपचार कमी पडत होते. दुर्दैवाने खंडेरावांना गॅस्ट्रोची लागण झाली आणि विनाकारण खंडेरावांची तब्येत बिघडते हे पाहून त्या मातेने खंडेरावांना घेऊन 700 फूट उंच डोंगरावर जवळजवळ 950 पायऱ्या चढून तडक जेजुरी गाठली. पण त्या धावपळीत ते 4-4.5 वर्षाचे खंडेराव बेशुद्ध पडले होते. त्याही अवस्थेत त्या मातेने थडीत खंडेरावाचा खंडोबादेवाचा गाभारा गाठला आणि चक्क धस जसा रडत खंडेरायासमोर पदरपासून म्हणाली, देवा आता तूच काय ते माझ्या लेकराला बघ, काही औषधपाणीही लागू पडत नाही. असे म्हणून आपल्या मांडीवर लेकराला घेऊन हात जोडून शांत बसली. अचानक चमत्कार व्हावा तसा बाळ खंडेराव खंडेरायाच्या आशीर्वादाने उठून बसला आणि पाणी पिऊन ताजातवाना झाला. त्या मातेने अनेक वेळा खंडेरायाचे आभार मानले आणि आपला मुलगा आयुष्यभर या क्षणाची जाण ठेवेल. आपण माझ्यावर आणि माझ्या मुलावर केलेल्या उपकारांना मी आणि माझा मुलगा कधीही विसरणार नाही याची मी काळजी घेईन, असे देवाला वचन देऊन ती माऊली परतीच्या प्रवासाला निघाली. ती मुलाचा हात धरून चालणार इतक्यात चक्क तिचा मुलगा तिच्या बराच पुढे वाऱ्याच्या वेगाने धावत सुटला आणि एवढ्या मोठ्या डोंगराच्या अनेक पायऱ्या उतरून कधी खाली पोचला ते समजलेसुद्धा नाही. ती माता हे सर्व पाहून अचंबित झाली. तोच देवाचा वरदहस्त लाभलेला मुलगा म्हणजे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि बॅडमिंटनपटू खंडेराव मोरेश्वर रांगणेकर उर्फ खंडू रांगणेकर. पुढे जसजसे खंडेराव तारुण्यात पदार्पण करू लागले तसतसा त्यांचा तो जेजुरीहून उतरण्याचा वेग, तो चक्क वाऱ्यासारखा झंझावात झालेला कायम त्यांच्या पुढच्या आयुष्यात दिसून येत होता. कारण पुढे खंडेरावांनी राष्ट्रीय स्तरावरसुद्धा क्रिकेट आणि बॅडमिंटन या खेळात लक्षणीय अशीच कामगिरी करून दाखवली आहे. ते क्रिकेटमध्ये डाव्या हाताने फलंदाजी करायचे आणि बॅडमिंटन मात्र उजव्या हाताने खेळायचे. यामुळे क्रिकेटमध्ये चपळपणे आणि वेगात क्षेत्ररक्षण करताना ते चक्क दोन्ही हाताने तेवढ्याच चपळाईने आणि ताकदीने क्षेत्ररक्षण करायचे. त्यांच्या बॅडमिंटन कौशल्याबद्दल म्हणायचे तर ते एकेरी स्पर्धेत एकदा राष्ट्रीय स्तरावर अंतिम सामन्यात पोचलेही होते पण त्यांना उपविजेता म्हणून समाधान मानावे लागले. तरी दुहेरी मात्र त्यांनी अंतिम सामन्यात राष्ट्रीय पारितोषिक मिळवले होते. आमचे बावाकाका आणि बापूकाका यांच्याकडून बऱ्याच वेळा कानांवर पडले की पूर्वी 1940-45 क्रिकेटच्या पेंटँग्युलर स्पर्धेत त्यावेळी एका सामन्यात खंडू रांगणेकरांनी गुल मोहम्मद यांचा अप्रतिम झेल घेतला होता. तेव्हा त्यावेळचे त्यांचे कर्णधार CK नायडू हे कधीही काहीही चांगले घडले, कुणी उल्लेखनीय कामगिरी केली तरी उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया देण्यात अजिबात पुढे नसायचे. पण त्यांनीही त्यावेळी खंडू रांगणेकरांना कडकडीत मिठी मारली होती. प्रथम दर्जाच्या क्रिकेटमधील खंडू रांगणेकरांच्या आणखी 2 उल्लेखनीय कामगिऱ्यांचा उल्लेख माझ्या दोन्ही काकांकडून ऐकलेला आठवतो. तो असा, 1940-41 पुण्यात महाराष्ट्र विरुद्ध मुंबई असा सामना होता. महाराष्ट्राकडून प्रोफेसर देवधरांनी 2 शतक ठोकून पुण्याची धावसंख्या 675 पोहोचवली आणि मुंबईची अवस्था 2-75 अशी झालेली होती. तरीही त्यावेळचे सुप्रसिद्ध कॉमेंटेटर AFS तल्यार खान हे अत्यंत खात्रीने म्हणत, मुंबई 2-75 आहे आणि जिंकण्यासाठी फक्त 601 धावांची गरज आहे. घडतही तसेच होते. खंडू रांगणेकर तडफदार फलंदाजी करत होते. त्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईची धावसंख्या होती 6 बाद 500 आणि खंडू रांगणेकर 160 धावांवर नाबाद होते. दुसऱ्या दिवसाचा खेळ चालू झाला. खंडू रांगणेकरांचा झंझावात चालूच होता आणि एक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्हला चौका मारून त्यांनी आपले द्विशतक पूर्ण केले. प्रेक्षकांच्या उत्साहाला पारावर उरला नव्हता कारण मुंबई विजयाच्या समीप येत होती. तेवढ्यात 16-17 वर्षाचा युवकाने चक्क मैदानात धाव घेतली आणि खंडू रांगणेकरांचे त्या अप्रतिम खेळीसाठी हस्तांदोलन केले आणि चक्क त्यांच्या दोन्ही गालांचे चुंबन घेतले. त्या सर्व प्रकारांमुळे खंडू रांगणेकरांचे खेळावरचे लक्ष विचलित झाले आणि 2 चेंडूनंतर ते बादही झाले. मुंबई फक्त 25 धावांनी पराभूत झाली होती. सगळीकडे चर्चा होती. त्या 2 चुंबनांनी खंडू रांगणेकरांना बाद केले. दुसऱ्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ऐकलंय ते म्हणजे 1943-44 मुंबई आणि बडोदा या संघांमध्ये सामना चालू होता आणि मुंबईची धावसंख्या 5 बाद 89 अशी असताना 7 क्रमांकावर खंडू रांगणेकर हे विजय मर्चंट यांच्या साथीला आले. पण विजय मर्चंट यांना भीती होती की खंडू रांगणेकर तडफदार खेळ तर करतात परंतु मारण्याच्या भरात बाधही होऊ शकतात. पण ते तसे होणे नव्हते कारण खंडू रांगणेकर यांनी परिस्थितीनुरूप अत्यंत संयमाने खेळ करून मुंबईची धावसंख्या 5 बाद 279 नेली आणि आपले कर्तव्य पार पाडून शतकासाठी 2 धावा आवश्यक असताना ते बाद झाले. त्यांच्या एकूण फलंदाजीबद्दल त्यांचे समकालीन माधव मंत्री खंडू रांगणेकरांना नेहमी म्हणायचे, खंडू तू बॅडमिंटनची आक्रमकता क्रिकेटमध्ये आणलीस. अशा रीतीने आपल्या मातेच्या नवसाच्या या पुत्रामध्ये खंडोबा देवाने जी जादूभरी ऊर्जा पुरेपूर भरून दिली होती तिचा योग्य उपयोग करून खंडेराव मोरेश्वर रांगणेकर उर्फ खंडू रांगणेकर यांनी क्रीडा क्षेत्रात लाख मोलाचे योगदान दिले हे आज आवर्जून म्हटले पाहिजे. तर अशा आमच्या ठाण्याच्या खंडू रांगणेकरांची फलंदाजी बघण्याचा योग मला लाभला तेव्हा ते त्यांच्या 50 वगैरे असतील. ठाण्याच्या सेंट्रल मैदानात एका प्रदर्शनीय सामन्यात मी खंडू रांगणेकरांची फलंदाजी त्यांच्या उतार वयात पाहून खऱ्या अर्थाने धन्य झालो. 50 हा जोम म्हणजे ते तरुण वयात किती प्रबळ असतील असे अनेक प्रश्न तेव्हा मला सतावत होते. ठाण्यात स्टेडियम बांधले तेव्हा खंडू रांगणेकरांचे नाव त्याला देणार होते असे ऐकूयात होते. पण नंतर शिवरायांना क्रीडा जगतात प्रावीण्य मिळवून देणारे थोर गुरु दादोजी कोंडदेवांचे नाव दिले गेले. त्याच दादोजी कोंडदेव स्टेडियमवर 1991 किंवा 1992 कोणते वर्ष होते माहीत नाही पण तोपर्यंत 100 वर्षात यॉर्कशायर या इंग्लिश काउंटीने फक्त इंग्लंडमध्येच जन्मलेल्या खेळाडूंना करारबद्ध करून घेतले होते आणि यावेळेस नियमात बदल करून देशाबाहेरच्या खेळाडूलाही यॉर्कशायर क्री इंग्लिश काउंटीकडून खेळण्यासाठी करारबद्ध करावे असा निर्णय घेऊन पहिली संधी तेव्हा फॉर्मात असलेला ऑस्ट्रेलियाचा क्रेग मॅकडरमॉट या जलदगती गोलंदाजाला आपल्या काउंटीकडून खेळण्यास करारबद्ध करून घेतले होते. दरम्यानच्या काळात क्रेग मॅकडरमॉट जखमी झाला. बरे होण्यासाठी बरेच महिने लागणार असल्याने त्याने यॉर्कशायरला कळवले पण यॉर्कशायरचा क्रिकेटचा मोसम जवळ येत होता त्यामुळे यॉर्कशायर क्रिकेट काउंटीने क्रेग मॅकडरमॉट यांच्याऐवजी सचिन तेंडुलकरबरोबर करार करण्याचे निश्चित केले होते. सचिनने यॉर्कशायरच्या प्रतिनिधींना फोनवर होकार तर दिला पण तेव्हा सचिनचे अत्यंत बरगच्च असे खेळण्याचे वेळापत्रक असल्यामुळे तो स्वतः यॉर्कशायर काउंटीबरोबरच्या करारपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी यॉर्कशायरला जाऊ शकत नसल्यामुळे आणि यॉर्कशायरचाही क्रिकेटचा हंगाम अगदी नजीकच्या काळात सुरू होणार असल्याने चक्क यॉर्कशायरचे प्रतिनिधीच मुंबईत आले. सचिन तर त्या दिवशी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर एका प्रदर्शनीय सामन्यात खेळत असल्यामुळे चक्क यॉर्कशायर या इंग्लिश काउंटीचे प्रतिनिधी ठाण्यात आले असल्याने सचिननेही जाहीरपणे यॉर्कशायरच्या करारावर स्वाक्षरी केली होती. ते दृश्य बघण्यासाठी मी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर हजर होतो. धन्यवाद.